आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदनकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधिमंडळाच्या पुढच्या अधिवेशनात धर्मांतर विरोधी कायदा आणण्याची सरकारची विधान परिषदेत ग्वाही. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण सुधारणा विधेयक विधान परिषदेतही मंजूर. अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा मार्ग मोकळा. गेल्या महिन्यात चलन फुगवट्याच्या दरात घसरण. भारतीय अवकाश यात्री ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि इतरांचा अंतराळ स्थानकातून परतीचा प्रवास सुरू. आणि अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात भारत पराभवाच्या छायेत. राज्य सरकार लवकरच धर्मांतर विरोधी कायदा आणेल असं गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. दौंड तालुक्यात केडगाव इथल्या पंडिता रमाबाई मुक्ती मिशन संस्थेत शिकणाऱ्या मुलींवर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याची जबरदस्ती, त्यांच्याशी चुकीची वर्तणूक इत्यादी आरोपांच्या अनुषंगानं आमदार उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस उप अधीक्षक पदावरच्या महिला अधिकाऱ्याची समिती नेमली असून तिचा अहवाल एका महिन्यात मिळेल, त्यानंतर अहवालानुसार योग्य ती कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलं. राज्यात बळजबरीनं धर्मांतर करण्याच्या प्रकरणांचा तपास करण्यासाठी पोलीस महानिरीक्षकांची समिती आधीच कार्यरत असून या समितीच्या अहवालानुसार राज्य सरकार धर्मांतर विरोधी कायदा करेल असं ते म्हणाले.
10 राज्यांमध्ये ऑलरेडी धर्मांतर कायदा त्या ठिकाणी आहे, 11 राज्य आपलं त्या ठिकाणी राहणार आहे आणि 10 राज्यापेक्षा अतिशय कडक कायदा झाला पाहिजे याच्याकरिता पोलीस महासंचालक यांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी समिती सादर करण्यात आलेली आहे. त्यांचा अहवाल देखील आलेला आहे, त्याच्यामुळे आपण म्हणता येणाऱ्या अधिवेशनात आपण तो कायदा प्रयत्न पास.
यावर्षी मार्च महिन्यात हैदराबादहून JNPTच्या दिशेने निघालेल्या 2 कंटेनर्समध्ये सुमारे 57,000 किलो गोमांस सापडल्या प्रकरणी विशेष तपास पथकाची स्थापना करून चौकशी करण्याची घोषणाही भोयर यांनी केली. येत्या अधिवेशनात गो तस्करी बंदी कायदा आणू असं आश्वासन त्यांनी दिलं. गो रक्षकांवर लागलेल्या आरोपांचा अभ्यास करून ते मागे घेतले जातील असं ते म्हणाले. मृद आणि जलसंधारण विभागातल्या एकूण 8,667 पदांच्या भरतीला उच्चस्तरीय समितीने मंजुरी दिली असून लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याचं या खात्याचे मंत्री संजय राठोड यांनी सांगितलं. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण विधेयक 2025 आज विधान परिषदेनं मंजुरी दिली. हे विधेयक विधानसभेनं आधीच मंजूर केलं आहे, त्यामुळे राज्यात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर NDPS कायद्यासोबतच मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन आणि पुनर्विकास दुसरी सुधारणा विधेयक 2025 ही आज विधान परिषदेत मंजूर झालं. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ चलन फुगवट्याचा दर गेल्या जूनमध्ये मे महिन्याच्या तुलनेत 72% कमी झाला आहे. मे महिन्यात हा दर 2.82% होता, तो जूनमध्ये 2.1% खाली आला. जानेवारी 2019 हा चलन फुगवटा दराचा निचांक आहे. या महिन्यात भाज्या, अन्नधान्य, मासे, मसाले तसंच साखर आणि दुग्धजन्य पदार्थांचे भाव कमी राहिल्याने ही घट दिसून येत असल्याचं केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं जाहीर केलेली आकडेवारी सांगते. घाऊ किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर 13% घसरला आहे. राज्यातल्या महानगरपालिका आणि नगरपालिकांपुढच्या कचरा व्यवस्थापनातल्या अडचणी दूर करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला जाईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितलं. नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये कचऱ्यांचं योग्य वर्गीकरण होणं आवश्यक आहे. त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना आधीच सूचना दिल्या आहेत. राज्य शासनाकडून अशा सर्व ठिकाणी आवश्यक ती मदत दिली जाईल असं ते म्हणाले. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. ऑगस्ट महिन्यात अंतिम सुनावणीला सुरुवात करू असं सांगत न्यायालयानं आज सुनावणी पुढे ढकलली. आज न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी महत्वाच्या सूचना दिल्या. या प्रकरणाला 2 झाली आहेत, त्यामुळे आता नव्यानं अर्ज करणं बंद करावं असं त्यांनी ठाकरे गटाला सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र www.newsonair.gov.in या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय अवकाश यात्री ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि ऑक्सिओम 4 मोहिमेतले त्यांचे 3 सहकारी आज अंतराळ स्थानकातून परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिटं विलंबानं स्पेस ड्रग्सचं ड्रॅगन अंतराळ यान अंतराळ स्थानकापासून विलग झालं. उद्या दुपारी 3 वाजता हे अंतराळ यान कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर उतरेल. या मोहिमेअंतर्गत 14 दिवस शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात मुक्काम केला. त्यामध्ये भारतासाठी विशेष 7 प्रयोग केले आहेत. अंतराळ स्थानकातून निघण्यापूर्वी शुक्ला यांनी सांगितलं,
इट हॅज बीन एन इनक्रेडिबल जर्नी. आय डिड नॉट इमॅजिन ऑल दिस वेन आय स्टार्टेड ऑन फाल्कन 9 ऑन 25th. द टीम दॅट इज स्टँडिंग बिहाइंड मी, यू गाईज हॅव मेड इट रिअली स्पेशल फॉर अस बिंग हिअर ऑन द स्टेशन. इट वॉज एन इनक्रेडिबल जॉय टू बी हिअर अँड वर्किंग अलॉंग साईड विथ द बंच ऑफ प्रोफेशनल्स लाईक यू. आय वुड लाईक टू थँक माय कंट्री अँड ऑल देअर सिटिझन्स फॉर सपोर्टिंग दिस मिशन, ऑल द कलिग्स एट इस्रो हू हॅव वर्क टायरलेसली इन डेव्हलपिंग ऑल द प्रोटोकॉल्स, द सायन्स अँड द आउटरीच ऍक्टिव्हिटीज.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 2 नवीन राज्यपाल आणि 1 नायब राज्यपालांच्या नियुक्त्या आज जाहीर केल्या. यात हरियाणाच्या राज्यपालपदी प्रोफेसर अशिम कुमार घोष, गोव्याच्या राज्यपालपदी पशुपती अशोक गजपती राजू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखचे नायब राज्यपाल निवृत्त ब्रिगेडियर डॉ बी डी मिश्रा यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला असून त्यांच्या जागी कविंदर गुप्ता यांची नियुक्ती केली आहे. 57व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये जळगावच्या देवेश पंकज भैया या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळवलं आहे. तसं हैदराबादचा संदीप कुची यालाही सुवर्णपदक मिळालं असून भुवनेश्वरचा देवदत्त प्रियदर्शी आणि नवी दिल्लीचा उज्ज्वल केसरी या विद्यार्थ्यांनी रौप्य पदकं मिळवली आहेत. संयुक्त अरब अमिरातींमध्ये दुबई इथं 5 जुलैला सुरू झालेल्या या ऑलिम्पियाडचा आज समारोप झाला. 90 देशांनी त्यात सहभाग नोंदवला असून पदक तालिकेत भारताला 6वं स्थान मिळालं. देशाचा सर्वांगीण विकास तसंच समृद्धीसाठी शाळांनी आणि विद्यापीठांनी विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढवण्यावर विशेष भर द्यावा अशी सूचना राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी आज नांदेड इथं केलं. ते अभिनव भारत शिक्षण संस्थेनं नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात आयोजित केलेल्या त्यांच्या सत्कार सोहळ्यात बोलत होते. देशाचे माजी गृहमंत्री राज्याचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला होता. नांदेडमध्ये धनेगाव इथल्या शंकरराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, आमदार श्रीजया चव्हाण यांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. एसटीचं खासगीकरण कदापि होणार नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असं परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज सांगितलं. मुंबईतल्या परळ बसस्थानकात एसटी कर्मचारी आणि प्रवाशांसाठी जलशितकाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमात सरनाईक बोलत होते. अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या 3रा सामन्यात भारत पराभवाच्या छायेत आहे. लॉर्ड्स मैदानावर सुरू असलेल्या या सामन्याच्या पहिल्या डावात दोन्ही संघांनी प्रत्येकी 387 धावा केल्या होत्या. इंग्लंडचा दुसरा डाव 192 धावांवर गुंडाळण्यात आज भारताला यश आलं. मात्र या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची फलंदाजी पूर्णपणे गडगडली. केएल राहुलच्या 39 धावा ही या डावातली भारताची सर्वोच्च वैयक्तिक खेळी ठरली. यशस्वी जयस्वाल आणि वॉशिंग्टन सुंदर 1ही धावा न करता तंबूत परतले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 8 बाद 135 धावा झाल्या होत्या. गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. गेल्या 2 दिवसात राज्याच्या 4ही भागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधिमंडळाच्या पुढच्या अधिवेशनात धर्मांतर विरोधी कायदा आणण्याची सरकारची विधान परिषदेत ग्वाही. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण सुधारणा विधेयक विधान परिषदेतही मंजूर. अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर मोकोका अंतर्गत कारवाई करण्याचा मार्ग मोकळा. गेल्या महिन्यात चलन फुगवट्याच्या दरात घसरण. भारतीय अवकाश यात्री ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि इतरांचा अंतराळ स्थानकातून परतीचा प्रवास सुरू. आणि अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या 3रा सामन्यात भारत पराभवाच्या छायेत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.